आव्हान श्लोक 20 आणि 21 यत्रोपरमते चित्तम निरुद्धम योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन् आत्मनि तुष्यति सुखम आत्यंतिकं यत्तत् बुद्धिग्राह्यं अतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्वतः। म्हणवनी आसनाची या गाढिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका तेणे होईल तरी होका निरोधूयया एरवी तरी येणे योगे जई इंद्रिया विंदाण लागे तई चित्त भेटो रिगे आपण पेया परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपण या ते आपण देखे देखत खेवो वोळखे म्हणे तत्व हे मी तिये ओळखीची सरीसे सुखाची या साम्राज्यी बैसे मग आपण पा समरसे विरोनी जाय जया परते आणिक नाही जया ते इंद्रिये नेणती कही ते आपणची आपुलिया ठाई होऊ निठाके।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। मागच्या वेळेला आपण पाचव्या अध्यायामध्ये जी ध्यानाची प्रक्रिया भगवंतांनी सांगितली त्याचं आज प्रात्यक्षिक करणार आहोत। मागच्या वेळेला निरूपण झालं आणि विस्तृतपणे भगवंतांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांनीही त्याच्यावर विवरण केलेलं असल्यामुळं ते निरूपण देखील जवळपास 15-20 मिनिटं असं पुढं गेलं लांबलं। त्याच्या पुढं प्रात्यक्षिक करायच्या ऐवजी म्हणजे अजून 10:15 झाले असते। आज आपण तुम्हाला सगळ्यांना आठवते ना मागच्या वेळेला काय सांगितलं ते ध्यानाला बसताना वैराग्याचा आधार पाहिजे। या क्षणाला ध्यानाला आपण बसलेले आहोत तेव्हा या क्षणाला कोणताही काम कामना कोणत्याही इंद्रियांच्या कामना वासना विषय नाहीत। कोणतंही सांसारिक लौकिक गोष्ट कर्तव्य म्हणून माझ्या समोर नाही। अशा रीतीने इंद्रियांच्या पासून आणि बाहेरच्या विषयांपासून आणि लौकिकापासून संसारापासून आपण आपल्या स्वतःला संकल्पांनी पूर्णपणे तोडून घ्यायचं ही पहिली गोष्ट। असं केल्यानंतर मागच्या वेळेला सांगितलं की भगवंतांनी सांगितलेलं प्रत्येक ठिकाणचं वर्णन आहे त्याच्यात काहीतरी गोष्ट सुटलेली आहे. जसं सद्गुरुस्मरण इथं सांगितलेलं नाही, सहाव्या अध्यायामध्ये सद्गुरुस्मरण सांगितलं, पण सहाव्या अध्यायाची गंमत अशी की सहावा अध्याय हा ध्यानाचा अध्याय असताना तिथं कुठंही श्वास घ्यायला सांगितले नाहीत. हे व्यासांनी जे कंपाईल केलं, भगवंतांनी सांगितलेलं, ते जसं केलं तसं आपल्या समोर आहे, पण ध्यानाची एकत्रित प्रक्रिया आपण आधी पाहिलेली आहे, त्याप्रमाणेच ध्यान आहे. सुषुम्नेतून अशा प्रकारे वैराग्याचा आधार सांसारिक वैषयिक कोणतीही कामना नाही, या क्षणाला आपण परिपूर्ण आहोत अशी भावना, एवढं केल्यानंतर इडा आणि पिंगला यांच्या खेरीज असणारी जी सुषुम्ना, त्या सुषुम्नेतून श्वास घ्यायचा. सांडूनी दक्षिण वाम प्राणापान सम, आणि जितका वेळ श्वास घेऊ तितकाच वेळ श्वास सोडायचा. हा सुषुम्नेतून घेतलेला श्वास. हे करत असताना केवळ श्वासांची क्रिया नसून चित्ताला व्योमगामी करायचं, या चिदाकाशामध्ये वरच्या प्रांतामध्ये चित्ताला आणून ठेवायचं. सांडूनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेसी व्योमगामीये करीती, हे करत राहायचं. असं व्योमगामी चित्ताला करत असताना काय होतं त्याचं वर्णन ते करतात की आपलं चित्त जे काही एक इंद्रियांच्या ठिकाणी न कळत असतं, जसं कानाची ऐकण्याची इच्छा, डोळ्याची पाहण्याची इच्छा, प्रत्येक इंद्रियाची आपली आपली इच्छा, हे जणू रथ्योदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे, ओढ्याचं नाल्याचं गटाराचं पाणी मोठ्या नद्यांचं पाणी असं सगळं गंगेला येऊन मिळतं आणि गंगा ते पाणी घेऊन समुद्राला जाऊन मिळते, तसं विविध ठिकाणी इंद्रियांच्या ठिकाणी गुंतलेल्या चित्तामध्ये असणारी अशुद्ध भावना, पण ते सर्व चित्त एकवट करायचं, एकत्र करायचं आणि ते व्योमगामी करायचं. सुरुवातीला संकल्प केलेलाच आहे विषयांच्या बाबत, तरीही जे विषय किंचित रेंगाळत असतील चित्तामध्ये, असं चित्त देखील, असं सर्व चित्त हे ऊर्ध्वगामी करायचं प्राणाबरोबर, श्वासांबरोबर. सर्व प्रकारच्या वासनांतरांची विवंचना असलेलं चित्त गगनाच्या ठिकाणी नेऊन ठेवायचं आणि त्या ठिकाणी गगनामध्ये चिदाकाशाच्या विस्तृत प्रांतामध्ये मनाचा आणि प्राणांचा श्वासांचा किंचित काळ लय घडवायचा. त्या लयाच्या वेळेला सर्व प्रकारच्या वासना आणि वासनांतर हे आहे त्याची विवंचना विचार हा आपोआप पारुखे म्हणजे नाहीसा होतो, सुकून जातो, त्याचा लय घडतो. गगन आणि गगनामध्ये मनाचा प्राणांचा लय केला की हे ऊर्ध्वगामी केलेलं वासना किंचित वासना घेऊन वर गेलेलं चित्त त्या चित्तातल्या वासनांचा लय घडतो. त्या ठिकाणी वासना चित्त आणि प्राण या तिघांचाही लय घडतो. असा लय वारंवार घडायला लागला की सहजे तिही संधी भेटी जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी तेथ पाठ मोरी देठी पारखोनिया। सहजच इडा पिंगला आणि मध्यमा ज्या ठिकाणी एकत्र येतात, ज्या ठिकाणी दोन भुवया येऊन मिळतात, त्या ठिकाणी पाठीमाग पाहत राहायचं, आत पाहत राहायचं। कोणी असाही अर्थ करतात की त्या ठिकाणी आतून पाहायचं, दोन्ही अर्थ बरोबर आहेत। जर विचार अथवा वृत्ती उठत असतील तर आतून तिथं पाहायचं आणि वृत्ती सोडून द्यायचा, उठणाऱ्या त्याचा त्याग करायचा। आणि जर वृत्तीच उठत नसतील तर ध्यान या सहजे तिही संधी भेटी जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी तेथ पाठमोरी दिठी पारखोनिया, याच्या आतच घडायला सुरुवात होते। वासनांतरांची विवंचना नाहीशी झाली, मनाचा प्राणांचा गगनामध्ये लय झाला की ध्यान त्या ठिकाणीच राहतं। आणि त्या ठिकाणी मग मनोनाश होतो, मनोरूप पट फाटूनच जातो, मनच शिल्लक राहत नाही। ते उदाहरण देतात, जसं सरोवरच आटलं की सरोवरातल्या प्रतिमा नाहीशा होतात, तसं मन मुद्दल रूपानेच त्या ठिकाणी नाहीसं झाल्यानंतर मग अस्मी भाव मी आहे हा भाव देखील कालांतरांनी लोपतो। तैसे मन एथ मुद्दल जाय मग अहम भावादिक, तोही नाहीसा होतो। आणि बसल्या जागीच शरीरात असतानाच तो ब्रह्मस्थिती अनुभवतो। ते असं म्हणतात की आम्ही माग जे सांगितलं की जे देहामध्ये असतानाच ब्रह्मत्व प्राप्त करतात ते या मार्गाने येतात म्हणून ते प्राप्त करतात। हे करण्यासाठी ते यमनियमांचे डोंगर ओलांडून आलेले असतात। अभ्यासाचं सागर क्रमून हे आलेले असतात। हे सांगितलं जरी सात आठ ओव्यांमध्ये तरी हे होण्यासाठी फार दीर्घ काळ बसायला लागतं। आणि यमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी पार पातले ते पलीकडे जातात। तिही आपण ते करून निर्लेप घेतले प्रपंचाचे माप, ते प्रपंचापासून निर्लेप होऊन जातात, प्रपंचाच्या वर येतात, प्रपंचाचं जणू माप ते घेतात। जन्म मृत्यू मध्ये असणारं जीवन, स्वतःच्या जीवनाच्या मर्यादा, मुलाबाळांचं जीवन, त्यांच्या जीवनाच्या काय मर्यादा, प्रत्येकाचं स्वतंत्र कर्तृत्व, हे सगळं माप त्यांनी घेतलेलं असतं। त्यामुळे ते निर्लेप झालेले असतात, ते स्वतःच्या देहालाच ओलांडून राहतात। त्यामुळं साच शांततेची रूप होऊन ठेले, त्यामुळे ते शांत स्वरूप होऊन राहतात। शांतीचं जणू मूर्तिमंत रूप असे ते घडतात। मात्र हे ते घडत असताना ते आत्मस्वरूपाचा अनुभव वेगळेपणाने घेत नाहीत। जैसे पक्षी फळ चुंबीचे तैसे नाही, आपण आत्मस्वरूपाचा अनुभव घेतो आहोत हेही तिथं विसरायला लागतं। त्यामुळं जीवाची शिवाशी होणारी एकरूपता या एकरूपतेमध्ये द्वैताची भाषा संपूर्णपणाने नाहीशी होते। द्वैतच राहत नाही, द्वैत न राहिल्यामुळं तो एकच एक परमात्मा असा होऊन राहतो. पण एकच एक परमात्मा होऊन राहतो हे समजतं कोणाला, असं ज्ञानेश्वर महाराज प्रश्न विचारतात. ऐसी द्वैताची भाषा जाय मग म्हणो जरी एकची होय, मग तो परमात्म्याशी एकच होऊन राहिला असं जर म्हटलं तर तिथं एक झाला हे समजायला कोणीतरी वेगळा पाहिजे, तरच समजणार की आपण एक झालो. तरी तेथं साक्षी कवण आहे जाणते जे, आपणच संपलो आणि परमात्म्याशी एक झालो तर तू एक झालास हे तुला कोण सांगणार? जेव्हा तूच एक होऊन गेलास तिथं कोणी साक्षीच नाही. या अनुभवाकरता साक्षीची गरज आहे. तुम्ही एक पदार्थ खाता आणि म्हणता छान गोड लागला, संक्रांत आहे, गूळ जमलाय का? हो हो जमलाय. गूळ जमलाय हे सांगायला कोणीतरी आतून आहे, जिभेला कळत नाहीये ते, जिभेच्या माध्यमातून समजणारा कोणीतरी आहे. तसं इथं नाहीये ना. ही एकरूपता झाली, ही समजली कशी? मग तिथं कोणी साक्षी आहे की काय? साक्षीशिवाय ही एकरूपता समजली. तो स्वसंवेद्य आहे, तो स्वतः स्वतःला जाणायला समर्थ आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणून याच्या पुढे आता तर्क लढवायला नको. म्हणून असो हे आघवे इथं न बोलणे काय बोलावे. ज्याच्या संबंधी बोलता येत नाही त्याच्या संबंधी काय बोलणार? ते खुणाची पावले स्वभावे आत्माराम. ते स्वभावानी परमात्म्याची खूण प्राप्त करते झाले, ते आत्माराम होऊन गेले राहिले, एवढंच इथं सांगता येतं. याच्यावर जे आता 10 मिनिटात सांगून झालं त्याच्यावर मागच्या वेळेला 1 तास 20 मिनिटं मी बोललो, पण आता तुमचा विषय लक्षात आला आहे ना. आता आपण ध्यानाला बसायचं. शांत डोळे मिटून बसू. आणि संपूर्ण वैराग्याचा आधार घेऊन बसू. याचा अर्थ असा, संकल्प करा या क्षणाला कोणत्याही इंद्रियाच्या कोणत्याही विषयाशी माझं काहीही काम नाही, मी विषयाखेरीज पूर्ण आहे, विषय सेवनाखेरीज पूर्ण आहे, असा संकल्प 3 वेळेला मनात म्हणू म्हणजे जरा दृढ होईल. मनातल्या मनात म्हणा, मी म्हणतो मनात, जसं म्हणतो आहोत तसा खराखुरा भाव धरून किंचित काळ राहू. मी पूर्णच आहे, विषय मला अपूर्णता देत होते, आता ते गेले. माझी पत्नी, माझा पती, मी स्वतंत्र आहे, कशावरच अवलंबून नाही. या क्षणाला मी त्यांच्या खेरीज ही पूर्ण आहे. माझी मुलं, बाळ, नातवंड या क्षणाला त्यांच्या खेरीज मी पूर्ण आहे, कारण मी मुळातच पूर्ण आहे. खरा खुरा भाव धरून दोन तीन वेळेला असं चिंतन करा. आपण पूर्णतेमध्ये रममाण आहोत. मला या क्षणाला कोणतंही कर्तव्य नाही. कर्तव्य वगैरे गोष्टी देहाच्या देहाचाच आधार नाही, त्यामुळं कर्म कर्मफळ यापासून या क्षणाला मी मुक्त आहे. कर्तव्यम मे न विद्यते किंचित. लोकेशना तारेषणा वित्तेषणा मी मुक्त आहे. मी कोणत्याच ईषणेच्या अधीन नाही. मी मुळातच परिपूर्ण आहे. याला वैराग्याचा आधार म्हणतात. मनाला शरीराबाहेर जाण्याचं काही कारणच नाही. मन आता शरीरात एकंदर झालेलं आहे, एकत्रित झालेलं आहे. मन कशाचाच विचार करायला बाहेर पडतच नाही असं मन श्वासांबरोबर सुषुम्ना नाडीतून मध्यमेतून श्वास घेत वारंवार ऊर्ध्वगामी करायचा. श्वास घेताना सो असा शब्द किंचित काळ श्वास थांबून धरायचा. मध्यमेतूनच श्वास सोडायचा. श्वास सोडताना हम असा शब्द. चित्ताला व्योमगामी करत राहायचं. सो असं म्हणत प्राणांबरोबर चित्त चिदाकाशात जाईल. त्या ठिकाणी निर्विचार होऊन थांबेल. त्याचं लय घडेल. श्वासांबरोबर किंवा प्राणांबरोबरच हम असं म्हणत परत नाभीस्थानी येईल. परत चित्त ऊर्ध्वगामी करायचं. चिदाकाशात नेऊन थांबवायचं. असं वारंवार करायचं. वारंवार केल्यावर इंद्रियांच्या ठिकाणी किंचित असणारी वासना घेऊन देखील चित्त ऊर्ध्वगामी होऊन जात. गगनात त्याचा लय घडतो. काही वेळाने चित्त पूर्ण निर्वासन होतं. म्हणत श्वास घ्या. चित्ताला ऊर्ध्वगामी करा. नाभीस्थानापासून मस्तकाच्या प्रदेशामध्ये चित्त थांबून धरा. श्वास थांबून धरा काही क्षण. परत हम असं म्हणत श्वास सोडा. जसं जसं चित्त वासनेंपासून मुक्त होऊन जाईल तसं तसं वर थांबून राहण्याची प्रवृत्ती वाढेल. एक वेळ अशी येईल की श्वास घेतलेला वर थांबून राहिला आणि वासनांतरांची विवंचना पूर्ण नाहीशीच झाली. ज्या वेळेला गगनामध्ये मनाचा लय होतो श्वासांबरोबर, असं होईपर्यंत ही कृती करायची. 2, 5, 10 श्वासच असं त्याचा अर्थ नाही. तरी देखील 2, 5, 10 श्वासातच हे घडतं. चित्त आणि प्राण सहज चिदाकाशात थांबून राहिले आणि त्या ठिकाणी चित्तरहितता झाली की हे श्वास घेणं मुद्दामून सोडणं सुषुम्नेतून हे थांबून टाकायचं आणि चिदाकाशामध्ये मस्तकाच्या आत परमात्मधारणा धरून थांबून राहायचं. अविनाशी अक्षय अव्यय जाणीव रूप ज्ञान स्वरूप चैतन्य मात्र केवळ सुखस्थिती शिल्लक राहील. त्या ठिकाणी आत पाहत राहायचं. तेथ पाठमोरी देठी पारखून या. त्या ठिकाणी चित्ताचा लय घडला. चित्त अचित्त झालं. ही चित्तरहितता लाभली आहे हे समजणारा तिथं कोणी एक आहे चिदाकाशामध्ये. आता तोच केवळ शिल्लक राहिला कारण चित्त गेलं. केवळ अस्तित्व जाणीव हे आता आपलं स्वरूप होऊन राहिलं. आकाशी वायू हारपे तेथ दोन्ही हे भाष लोपे तैसे सुखची उरे स्वरूपे सुरतीतिये. या एक रूपतेच्या क्रियेत आता केवळ सुखच शिल्लक राहिलं. अहम किंवा मीची जाणीव ही संपली, केवळ सुख रूप उरलं. चिदाकाशात केवळ सुखमय अस्तित्वाची भावना, सुखमय अस्तित्व. चित्त थबकलं, त्याचा लय झाला, एक सूक्ष्म पवन ही मधून अधून वर जाऊन थांबून राहतो. आणि असं वारंवार घडून मधून मधून सुखाची अनुभूती कायम टिकून राहते. अशा सुखामध्ये आपणच आपल्या ठिकाणी केवळ राहिलेले असतो. जगताचा संबंध संपतो, देहाचा विषयांचा पत्ताच नसतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते मी जाणे निखिळ ओतले सामरस्याचे. ते मी असं जाणतो की ते सामरस्य जणू परब्रह्माशी परब्रह्माचं सामरस्य ओतून घडवलेली मूर्ती. ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे. ते विवेकाचे गाव की परब्रह्मींचे स्वभाव. ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. त्यांचे हात पाय म्हणजे जणू ब्रह्मविद्येला अलंकार घातलेले असावेत. ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे आंगिक, अशी मजा आहे. हरि हरि हरि. सामान्यपणाने या अशा प्रकारच्या ध्यानामध्ये साधकोपयोगी म्हणून एक गोष्ट सांगावी लागते की हे सर्व करत असताना, श्वास घेत असताना आणि चिदाकाशामध्ये प्राणांचा लय घडवत असताना, काही वेळांनी मनाचा लय पुरेपूर घडतो आहे असं लक्षात येतं तेव्हा श्वास घेणं मुद्दामून हेही थांबतं. आणि चिदाकाशात साधक प्राणांचा, मनाचा आणि वासनांचा लय अनुभवत थांबून राहतो. ज्ञानेश्वर महाराजांना असं म्हणायचं आहे की हा लय झाल्यानंतर तो ब्रह्मभावाशी तदाकार होतो. साधकाच्या दशेत असं होऊ शकतं, मात्र की तो ब्रह्मभावाशी काही काळ एकरूपता अनुभवतो आणि कदाचित विचाराच्या आवर्तामध्ये सापडतो. तो ब्रह्मभाव हळूहळू कमी होऊन त्याच्या ध्यानामध्ये परत वृत्ती उठायला सुरुवात होते, चित्तवृत्ती निर्माण होतात. अशा वेळेला सहजे तिही संधी भेटी, जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी, तेथ पाठमोरी दिठी पारखून या. ज्या ठिकाणी भुवया एकत्र येऊन मिळतात तिथं पाठीमागून आपल्या चित्ताकडे साक्षीत्वानी पाहायचं, असाही एक अर्थ आहे असं मी सांगितलं. तो साधकाच्या दृष्टीने उपयोगाला येतो. त्या ठिकाणी चित्तवृत्तींकडे साक्षीत्वानी वेगळेपणाने आतून पाहत असताना चित्तवृत्तींचा परत एकदा लय घडतो आणि तो चिदाकाशामध्ये ब्रह्मभावनेशी परत समरस होतो. असं असल्यामुळं ज्यांच्याबाबत असे अवांतर विचार उठतच नाहीत ते चिदाकाशामध्ये गगनामध्ये लय जेव्हा मनाचा आणि प्राणांचा होतो त्याच्या पाठोपाठ ब्रह्मभावनेशी तदाकार होऊन थांबूनच राहतात. त्यावेळेला आज्ञाचक्राकडे पाहण्याचा प्रश्नच येत नाही. पण सुरुवातीलाच हे जमत नसल्यामुळं, सुरुवातीला सद्गुरु ध्यान सांगत असताना आतून आज्ञाचक्राकडे उठणाऱ्या वृत्तींकडे वेगळेपणाने पहा असं सांगतात. त्या प्रक्रियेमध्ये जेव्हा चित्तवृत्ती नाहीशा होतात तेव्हा परत ध्यान आतच जातं, मस्तकाच्या प्रांतातच केवळ ध्यात्याच्या भोवती एकत्रित होतं, तिथंच त्याचं सगळं लक्ष राहतं, तिथं त्याची पाठीमोरी दिठी राहते आणि तो परमात्मा भावनेशी समरस होतो. अशी मजा आहे। आजचं प्रवचन म्हणजे हे प्रात्यक्षिकच आहे, कारण आपली वेळ आता संपली, कितीतरी मंडळींना अजून उठता देखील येत नाहीये। मला असं वाटतं की प्रवचनाचं काम देखील असं, प्रवचनाचं जे उद्दिष्ट आहे, जे प्राप्तव्य आहे, त्याच्याशी एकरूपता हेच प्रवचनाचं काम आहे। तुमच्यासारखे ग्राहिक श्रोते ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये समोर असल्यामुळे मी हे बोलू शकतोय। जर बाहेर कुठे जाऊन मी बोलायला लागलो तर मी आता काय बोलतो हेही कळणार नाही अशी परिस्थिती आहे। तुम्ही सगळे ध्यानाला बसता, अनुसरण करता जे सांगितलेलं आहे ते, असं असल्यामुळे मला हे तुमच्या समोर सांगता तरी येत आहे। जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी, मग आम्हासीच वाणी कायसी सांगावयाची। असं असल्यामुळे केवळ ही प्रवचन शक्य आहेत। जे अंतरंग परमार्थाचं ध्यानाचं भगवद्गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे, आता 6व्या अध्यायामध्ये पुढच्या प्रवचनात 6व्या अध्यायामध्येही 2 ठिकाणी परत ध्यान भगवंतांनी सांगितलं, तर ती दोन्ही ठिकाणं आपण पाहणार आहोत। यथाशक्य त्याचं प्रात्यक्षिक देखील आपण त्या त्यावेळेला करूच। हरी ओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांतिः शांतिः शांतिः। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।